नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्र सरकारान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत साहित्याच्या किमतीत 9.50% वाढ केल्या. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आसा, ज्या अंतर्गत बालवाटिकेत शिकपी 11 कोटी परस चड विद्यार्थ्यांक आनी सरकारी आनी सरकारी अनुदानीत शाळांत 1 ते 8 वर्गात शिकपी विद्यार्थ्यांक गरम शिजिल्लें जेवण दितात. केंद्रीय शिक्षण मंत्रालयान म्हळां की फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेपासून सगळीं राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांत नवीन दर लागू जातले. ह्या वाडीक लागून 2025-26 954 कोटी रुपयांचो अतिरिक्त खर्च केंद्र सरकार उखलतलो. साहित्याच्या किमती व्यतिरिक्त केंद्र सरकार भारतीय अन्न महामंडळामार्फत सुमार 26 लाख मेट्रीक टन अन्नधान्याची पुरवण करता. अन्नधान्याचो 100% खर्च सरकार उखलता, ज्यातून दर वर्सा अंदाजे 9,000 कोटी रुपयांचे अनुदान आनी FCI डेपोतल्यान शाळा मेरेन अन्नधान्याच्या येरादारी खर्चाचो 100% समावेश आसा. 26-11 मुंबय दहशतवादी हल्ल्यातलो आरोपी तहव्वूर राणा हाका आज भारतात हाडटले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी सोशल मिडिया पोस्टांत ही म्हायती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृढ निश्चयान आयज मुंबय हल्ल्यातल्या आरोपीक भारतात हाडटले आनी ताका कडक ख्यास्त जातली अशें तांणी म्हळां. मुंबयत माध्यमांकडेन उलयतना तांणी आरोप केलो की काँग्रेस सरकारान दहशतवाद्यांक शिक्षा करपाक कांयच केले ना. अशी खबर आसा की ताका अमेरिकेंतल्यान खासा विमानान हाडटले. मजगती राष्ट्रीय तपास संस्थेचे मुख्यालय, पटियाला न्यायालय आनी राष्ट्रीय राजधानीतले कांय हेर सुवातींची सुरक्षा वाडयल्या. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयान ताचो अर्ज फेटाळल्ल्यान प्रत्यार्पण पासून वाचपाचो ताचो निमाणो प्रयत्न अयशस्वी जाला उपरांत राणाक भारतात हाडटात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळें की तहव्वूर राणा हाचे परत येवप हे मोदी सरकाराच्या राजनैतिकेचे व्हड यश. तांणी सांगले की भारतातल्या लोकांकडेन गैरवर्तन करणाऱ्या सगळ्यांक परत हाडप ही भारत सरकाराची जबाबदारी आसा. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पदभार स्विकारल्यापासून देशातल्या देशविरोधी घटकार कडक नजर दवरल्या. पत्रकारा कडेन उलयतना राय हांणी म्हळें की देशातल्यान दहशतवाद जवळजवळ पुरायपणान सोपला. गेल्या 14 वर्सांत भारतात अस्थिरता निर्माण करपाचो प्रयत्न करप्यांचेर कठोर कारवाय केल्या. वक्फ सुदारणा कायदो 2024 घटनात्मक वैधतेक आव्हान दिवपी याचिकांचेर सर्वोच्च न्यायालय ह्या म्हयन्याच्या 16 तारखेक सुनावणी करतले. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आनी न्यायमूर्ती संजय कुमार आनी KV विश्वनाथन हांचो समावेश आशिल्ले खंडपीठ ह्या प्रकरणाची सुनावणी करतले. सुनावणी घेनासतना ताच्या विरुद्ध कसलोय प्रतिकूल आदेश दिवचो न्हय हे खातीर एका याचिकाकर्त्यान अर्ज दाखल केला. वक्फ सुदारणा कायदो 2025 मंगळार सावन लागू जाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या कायद्याक दिल्ल्या संमती उपरांत सरकारान ह्या संदर्भात अधिसूचना जारी केल्या. हॉकींत भारतीय बायलांचो पंगड 26 एप्रील ते 4 मे मेरेन 5 सामन्यांच्या मालिके खातीर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यार वतले. 26 आनी 27 एप्रिलाक ऑस्ट्रेलिया ए पंगडा आड सलग 2 मॅची जातल्यो. उपरांत 1, 3 आनी 4 मेक वरिष्ठ ऑस्ट्रेलियन पंगडा आड 3 मॅच जातल्यो. सगळे खेळ पर्थ हॉकी स्टेडियमाचे जातले. सध्या FIH संवसारीक क्रमवारीत भारत 10व्या सुवातेर आसा, जाल्यार ऑस्ट्रेलिया 5व्या सुवातेर आसा. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आनी सिक्कीम हांगा कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. बिहार, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम, तमिळनाडू आनी केरळांतूय अशीच परिस्थिती अपेक्षीत आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश आनी पंजाबात विजासयत वादळ येवपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 3 दिसांत वायव्य भारतात चडांत चड तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस लवलव वाडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ग्लोबल टेक्नॉलॉजी समीट GTS 2025 9वी आवृत्ती आयज पासून नवी दिल्लीत आयोजित जाता. ह्या वर्साच्या शिखर परिषदेची थीम संभावना म्हणजे शक्यता आसा आनी उद्या ते तंत्रज्ञान सर्वसमावेशक वाढ कशी चलोवंक शकता, डिजिटल प्रशासन घटमूट करूंक शकता आनी सीमापार भागीदारी कशी वाढूंक शकता हाचो शोध घेतले. 3 दिसांच्या ह्या शिखर परिषदेत 40 परस चड भौशीक सत्रां आसतलीं, ज्यातून मुख्य भाशणां, मंत्रीस्तरीय संभाशणां, तज्ञांचे पॅनल आनी धोरणात्मक संभाशणां हांचो समावेश आसतलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.